शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः भगवान् परमात्म्यांना वंदन, देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन, गीता धर्ममंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आज आपण भर्तृहरीच्या नीतिशतकाचा अभ्यास करणार आहोत. नीतिशतक ही एक अप्रतिम अशी वाङ्मयीन कलाकृती आहे आणि ती निर्मिती करण्यासाठी त्या ज्या वाणीदेवतेचं वर्णन भर्तृहरींनी केलं आहे ते असं आहे. केयूरान विभूषयंती पुरुषम हारान चंद्रोज्ज्वला न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मुद्दजा वाण्ये का समलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते क्षीयंते खलु भूषणाने सततम वाग्भूषणम भूषणम. असं ते वाग्भूषण म्हणजे सरस्वती देवीचीही आपण प्रार्थना करूया. या कुंदेंद्र तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. भर्तृहरी उज्जयिनीचा राजा, विक्रमादित्याचा भाऊ भर्तृहरी, त्याची तीन शतकं प्रसिद्ध आहेत. शतकत्रयी असं त्याला म्हटलं जातं. त्यांनी तीन विषयावर लेखन केलं. त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यात वैवाहिक जीवनात जी फसवणूक वाट्याला आली त्यामुळे त्याने याम चिंतयामी सततम मैसा विरक्ता असं म्हटलेलं आहे. आणि तो आधी गृहस्थाश्रमी, नंतर तो त्यांनी संन्यास घेतला, नाथपंथाची दीक्षा घेतली आणि त्यांनी सुरुवातीची जी रचना केली होती ती होती शृंगार शतक, दुसरी होती ती नीती शतक आणि तिसरी वैराग्य शतक. त्या वैराग्य शतकाचा अभ्यास करायच्या आधी तो तुम्हाला वाटतं काल त्याच्यावरचं व्याख्यान झालेलं आहे, आपण नीतिशतकाचा अभ्यास करतो आहे. या नीतिशतकात शतक म्हणजे 100 श्लोकांचा संग्रह, त्याचे त्यांनी 10 भाग केलेले आहेत. 10 वेगवेगळ्या विषयावर, प्रत्येक विषयावर 10 श्लोक असे. एक पहिलं आपण मूर्ख लक्षणं बघितली, त्याच्यानंतर विद्या किंवा ज्ञान याची माहिती घेतली, मग स्वाभिमान, त्याच्यानंतर अर्थ किंवा धन, आणि मागच्या व्याख्यानात आपण दुर्जनाविषयीचं भर्तृहरीचं लेखन पाहिलं आणि आजचा विषय सुजन म्हणजे सज्जन. सर्वच संतांनी तसंच भर्तृहरीनेसुद्धा आधी वाईट काय ते सांगून मग चांगलं काय ते सांगितलेलं आहे. आधी त्यांनी मूर्ख लक्षणं सांगितली, मग विद्येची लक्षणं सांगितली. आधी दुर्जनाची लक्षणं सांगितली, मग सुजनाची लक्षणं सांगितली. याचं कारण असं की आधी त्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि मग चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं सोपं जातं. म्हणून आधी वाईट काय ते सांगून त्यांनी, मग आता दुर्जन काय ते सांगून झाल्यावर आता सुजन काय, सुजन म्हणजे काय ते सांगितलं आहे त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सुजन पद्धतीतला पहिला श्लोक भर्तृहरीने सांगितलं आहे. सज्जन कसा असतो, त्याची गुणवैशिष्ट्य काय, तर वांछा सज्जन संगमे परगुणे प्रीतीर गुरव नम्रता विद्यायाम व्यसनम श्वयोषितिरती लोकापवादात भयम भक्तिशूलिनी शक्तिरात्मदमने संसर्गमुक्ती खले एते येषु वसन्ति निर्मलगुणा तेभ्यो नरेभ्यो नरा. हे निर्मल असे गुण ज्या नराच्या ठाई असतात त्याला मी वंदन करतो. मग हे कुठले कुठले गुण आहेत, तर वांछा सज्जन संगमे, सज्जनांच्याविषयी सज्जनांच्या सहवासाविषयीची त्याची आस्था आहे, त्याला ज्याला आस्था आहे, आवड आहे. परगुणे प्रीती आहे, जो दुसऱ्याच्या गुणांच्यावरही प्रेम करतो. गुरव नम्रता, गुरूंच्या ठिकाणी त्याला नम्र भाव मनात असतात. विद्यायाम व्यसनम, त्याला विद्या मिळवण्याचं अतिशय तीव्र ओढ असते. स्वयंशकी रशीर तो कुटुंबवत्सल असतो. आपल्या स्त्रीच्या ठाईच त्याची सर्व प्रीती असते. लोकापवादात भयम, त्याला लोकपावदाचं म्हणजे लोकांनी आपली निंदा करू नये अशा तऱ्हेचं त्याचं वर्तन असतं. भक्ती शूलिनी, शूलिनी म्हणजे शंकर, हातात त्रिशूळ घेतो तो शंकर, त्याच्या ठाई त्याची भक्ती असते. शक्तीही आत्मदमने, त्या इंद्रिय दमनाविषयी तो दक्ष असतो आणि संसर्गमुक्ती खले खलांच्या संसर्गापासून तो अगदी लांब राहत असतो. हे सगळे निर्मल गुण ज्याच्या ठाई असतात त्याला मी नमस्कार करतो असं त्याने म्हटलेलं आहे. आता सज्जनाच्या मावगमाविषयी त्याला आस्था असते, त्याला आवड असते. आता आपण बघितला आधी दुर्जनाचं वर्णन करून झाल्यावर आता सुजनाचं वर्णन केलं आहे, कारण दुर्जनम प्रथमम वंदे, त्यांना आधी वंदन करायलाच पाहिजे, सज्जनम तदनंतरम असं त्यांनी आहे. आणि मग सज्जनांना नमस्कार आता ते करतायत, कारण सज्जन हे देवमाणूसच असतात आणि ते त्यांना इच्छा कसली असते, सज्जनांच्याच संगतीत असतो. कारण माणूस नेहमी आपल्या आवडीच्या लोकांच्या सहवासात जास्त प्रसन्न असतो. समानशीले व्यसनेशु सक्कम, ज्यांचा स्वभाव सारखा आहे, ज्यांच्या आवडीनिवडीसारख्या आहेत, त्यांच्यात मैत्री लवकर होते. तुकारामाने सुद्धा असंच म्हटलेलं आहे, माझी या जातीचे मज भेटो कोणे, आवडे ज्या हरी मनातून, ज्याला हरिभक्ती आवडतो आहे तो मला भेटू दे असं ते म्हणतात. कारण प्रत्येकाला आपापल्या कलकलाचे दोघांचे त्यांचे कल सारखे असतात, किंवा ज्यांची मनं आणि मतं जुळतात अशांच्या सहवासात राहणं आवडतं, म्हणून सज्जनांना पण सज्जनांचा सहवास आवडतो. परगुणावर प्रीती, आपल्या अंगात असलेल्या नसलेल्या सगळ्या गुणांच्यावर माणूस खूप प्रेम करतो, पण दुसऱ्याच्या ठाईचे गुण बघायचे आणि त्याच्यावर प्रेम करायचं, त्याचं कौतुक करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, नुसतं कदर करायचं हे फार दुर्मिळ असतं. आता परफेक्ट कोणीच नसतो, नो मॅन इज परफेक्ट, तरी पण दुसऱ्यातले गुण शोधून काढायला लागतात. आणि मग सज्जन काय करतो, अगदी बारीकसा जरी गुण असतो आहे तरी त्याचं गुण शोधतो आणि परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम, अगदी एवढासा मोहरी एवढा जरी गुण सापडला तरी तो त्याची वाखाणणी करतो, तो गुण किती महत्त्वाचा आहे ते चार चौकात तो सांगतो. आणि मग म्हणजे आपण एरवी बघतो की आपली मराठीतली म्हण, आपल्या डोळ्यातलं कुसळ मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. सर्वसामान्य लोक दुसऱ्याच्या वाईट कुसळा एवढा गुण शोधतात, पण सज्जन मात्र दुसऱ्याच्या ठाईचा लहानात लहान गुण शोधूनसुद्धा त्याचं कौतुक करतात, त्याची कदर करतात, त्याला प्रोत्साहन देतात. नंतर काय आहे त्याचं, गुरव नम्रता. गुरु म्हणजे आई वडील, समाजातले श्रेष्ठ लोक, हे सगळे आहेत. आता आपणसुद्धा कल्याणीताईंचं नाव घेतलं, मोहनाताईची तळ्यांचं नाव घेतलं, आपल्या दातार सर कोंडवेकर सर की आपोआप आपल्या मनात आदर दाटून आलेला असतो, तसं समाजातल्या सर्व श्रेष्ठ आणि वंदनीय लोकांच्याबद्दल सज्जनांना नेहमीच आदर वाटत असतो. समाजातील प्रतिष्ठित अग्रणी व्यासंगी लोक यांच्यापुढे तो नम्र होत असतो. आणि त्याला विद्येचं व्यसन असतं, व्यसन म्हणजे तीव्र आवड असते, त्याला सतत नवीन काही ना काहीतरी शिकायला आवडतं. मग ते तो पुस्तकातून शिकेल, दुसऱ्याकडून शिकेल, कुठे रेडिओवर ऐकून शिकेल, कुठे जाऊन ऐकेल, पण तो वेळ वाया घालवत नाही, तो अजिबात वेळ वाया घालवत नाही. तसंच तो आपल्या वेळ कामचुकारपणा करणं, आयुष करणं याच्यात न घालवता तो काहीतरी ते नवीन शिकण्यात घालवतो. मग ते साहित्य संगीत कला वाचन याच्यात असा तो वेळ घालवतो. नंतर स्वयोशिती रचित, तो कुटुंब वत्सल असतो, आपल्या स्त्रीवर तो मनापासून एकनिष्ठ असतो, मनापासून प्रेम करत असतो. परत स्त्री माते समान, पराविया नारी माऊली समान हे त्याच्या वर्तनात सुद्धा दिसून येत असतं. लोकापवादात भयम, लोकापवादाचं भय वाटणं याला गीतेने ह्री असं म्हटलेलं आहे. जे गीतेत जे दैवी गुण सांगितलेले आहेत त्याच्यात ह्री म्हणजे लोकनिंदेची लाज वाटणं, म्हणजे लोक आपल्याला काय बोलतील याची ज्याला लाज वाटते तो बरोबर नीतीने चालतो. तो नीतीने चालतो म्हणजे तो जनरीतीविरुद्ध वागत नाही, सामाजिक सभ्यतेचे नियम तो पाळतो. गुंडगिरी हुल्लडबाजी असं काहीही सज्जन कधीही करायला जात नाही, कारण त्याला लोकपावदाचं भय असतं. भक्ती शूलिनी, शंकराबद्दल भक्ती. आता इथे भर्तृहरीबद्दल मुद्दाम विशेष उल्लेख करायला पाहिजे की काही विद्वानांनी भर्तृहरीने वैराग्य प्राप्त झाल्यावर बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता असं मत मांडलं आहे, पण तो नाथपंथाचा स्वीकार केला होता हे जास्त मत ग्राह्य आहे आणि त्याला इथे हा पुरावा आहे, कारण नाथपंथी असल्यामुळेच त्यांनी इथे शंकरांचा उल्लेख केलेला आहे आणि नवनाथांच्या यादीत सुद्धा भरतुरीचं नाव घेतलं जातं. तेव्हा भक्ती शिवलेली शंकराबद्दल त्याला भक्ती असते, तो आत्मसंयमन करत असतो, म्हणजे त्याचा आपल्या सगळ्या पंचेंद्रियांच्यावर ताबा असतो आणि संसर्गमुक्ती खले खलाच्या संसर्गात खलाच्या सान्निध्यात, खल म्हणजे दुष्ट, दुष्ट लोकांच्या सहवासात तो कधीही कधीही राहत नाही. असा हा सज्जन जो आहे त्याचे ते निर्मल आहे सगळे जे गुण, अतिशय चांगले गुण जे सांगितलेले आहेत, असे गुण ज्याच्याजवळ आहेत त्या सज्जनाला मी नमस्कार करतो असं भर्तृहरींनी म्हणून इथे सज्जनाला पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे. वामन पंडितांनी भाषांतर करताना म्हटलं आहे, वांछा सज्जन संगमी गुरुकुली वंदारुता नम्रता, निंदेचे भय तुष्टता परगुणी, स्वस्त्री मुखी लुब्धता, विद्याभ्यास महेश भक्ती खलसंसर्गी अनासक्तता, चित्ताचा जय या गुणास निधीचे त्वाम वंदिजे तत्वता, त्याला मी नमस्कार करतो. पुढे भर्तृहरींनी दुसऱ्या श्लोकात सांगितले, काय असतं सज्जनाचं वर्तन कसं असतं, प्रिया न्याय्या वृत्ती, याच्यातही त्यांनी 5-6 गुण एका श्लोकात सांगितलेले आहेत. प्रिया न्याय्या वृत्तीर मलिनम असुभंगेपी असुकरहा, असंतौ नाभ्यर्थ सुहृदपिन याच्या कृषधना, विद्वत उच्चैस्थेयम पदमनुविधेयम च महताम, सताम केनोद्दिष्टम विषममसिधारा व्रतमिदम. म्हणजे हे सज्जनांना हे असिधाराव्रत, अतिशय कठीण असा असिधाराव्रत कुणी सांगितलं आणि मग काय काय ते व्रत, म्हणजे काय येतो काय असतो, प्रिया न्याया वृत्ती, म्हणजे सर्वांना प्रिय आणि सगळ्यांना यथायोग्य न्याय देणारं असं त्याचं वर्तन असतं. नंतर असुभंग म्हणजे प्राणांचं प्राण जाण्याची वेळ आली तरीसुद्धा तो पाप करत नाही, मलिन असं कृत्य तो करत नाही कुठच्याही तऱ्हेचं. नंतर तो असंतांशी कधी प्रार्थना करत नाही, न अभ्यर्थी म्हणजे तो निचाची प्रार्थना कधीही करत नाही. आणि सुहृदपिन याच्या कृषधना, आपल्या मित्राची आर्थिक परिस्थिती आपल्याला साधारण ठाऊक असते, त्यामुळे ज्या मित्राकडे काही नसेलच त्याला ते मदत कर अशी गळ घालायला जात नाही. म्हणजे तो खरा मित्र असतो ना त्याला मग उगाचच वाईट वाटतं ना की आपल्याजवळ काही नाही म्हणून आपण याला मदत करू शकत नाही, तर अशी लाजीरवाणी वेळ ते आपल्या मित्रावर कधी येऊ देत नाहीत की ते त्याच्यापाशी याचनाच करायला जात नाहीत. विपदी काय उच्चही स्थेयम, म्हणजे विपदीपणातसुद्धा संकटातसुद्धा तो धेमेपणाने राहतो, तो धेमेपणाने राहतो. आणि पदम अनुविधेयम च महताम, पदम अनुविधेयम च महताम म्हणजे थोर लोकांचं तो आचरण करतो, सज्जनांच्या मार्गाने जातो. महाजनो येत येन गतेन सपंथा, त्याच मार्गाने तो जाण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे सगळं वर्तन आहे ते खरं म्हणजे असीदारा म्हणजे तलवारीच्या पात्यावर चालण्या इतकं कठीण आहे हे सज्जनांना कुणी बरं शिकवलं असं त्यांनी म्हटलं आहे. सज्जन दुष्टांच्याकडे कधीही काही मागायला जात नाहीत, कधी त्यांच्याशी याचना करायला जात नाहीत, अगदी कितीही त्याच्यावर स्वतःवर संकट आली मित्राकडे तर ते नाहीच मागत, कारण ते मित्राला अगदी आपल्याला मदत करता येत नाही आहे, न्यूनगंडाची भावना मित्राच्या ठाई निर्माण व्हावी असं त्यांना वाटत नाही, ते त्याला कधीही संकटात टाकत नाहीत, पण ते दुष्टांच्याकडेही काही मागायला जात नाहीत. संकटकाळ आला तरी ते कधी घाबरत नाहीत, फक्त श्रेष्ठांचं अनुकरण करत राहणं हेच त्यांचं, त्या आदर्शाकडे पाहून वाटचाल करणं हेच त्यांचं ध्येय असतं. कारण याचना करणं मित्राकडे काय किंवा शत्रूकडे काय हा शब्दच त्यांना कमीपणा आणणारा वाटतो. याचना म्हणजे काय, कारण याचकाला कधीही मान मिळत नाही. असं म्हणतात की गवताची काडी हलकी असते, कापूस गवताच्या काडीपेक्षा सुद्धा हलका असतो, पण याचक त्याच्याहीपेक्षा हलका मानला जातो. गवताची काडी आणि कापूस यांच्यापेक्षा सुद्धा हलके पण त्या याचकाच्या नशिबी येत असतं. म्हणून उपाशी राहायची वेळ आली तरीसुद्धा तो सत्पुरुष कुणाकडेही काहीही मागत नाही असा तलवारी धारेवर चालणारं व्रत त्याला कुणीही शिकवलं याचं उत्तर असं की कुणीही नाही, तो त्यांचा मूळ स्वभावच असतो. सताम केनोद्दिष्टम म्हणजे त्यांनी कुणी शिकवलं हे सज्जनांना व्रत असे धारेचं, सताम केनोद्दिष्टम म्हणजे कुणीही शिकवलं नाही, परंतु त्यांचा मूळ स्वभावच सज्जनांचा त्याचा असतो. आता पुढच्या श्लोक म्हणून भरतुरारीने त्यांचं भाषांतर करताना म्हटलेलं आहे, सुनीती पथसेवणे मलिन धर्म कर्म मानेच ना, घडो मरण नावडे खलजनाम प्रति प्रार्थना, विपत्ती समयी वर प्रकटवीच ना दीनता, भल्या विण असी व्रते करू शकेल हो कोणता. असा तो सज्जन असतो. आणि मग तो कसा असतो, विपदी धैर्य यथा अभ्युदय क्षमा, सदसी वाक पटुता युधि विक्रमहा, यसची च अभिरुचिर व्यसनश्रुतौ प्रकृती सिद्धमिदम ही महात्मनाम. महात्म्यांची प्रकृतीचे हे त्यांचे स्वाभाविक गुणच आहेत. काय तर विपदी धैर्य, म्हणजे संकट समय आलं तर ते आणखीन कणखर होतात, त्यांच्या ठाईचं धैर्य सगळं एकवटतं तिथे. अभ्युदय क्षमा, आणि ते जर उत्कर्षात असतील, त्यांची जर भरभराट झालेली असते तर त्यांनी ते उन्मत्त होत नाहीत, ते आणखीन क्षमाशील होतात. सदसी वाक्पटुता, सभेमध्ये ते समयोचित भाषण करत असतात. युधी विक्रमहा, युद्धात पराक्रम करतात. यशाची त्यांना रुची असते आणि विद्येची शिकण्याचं त्यांना व्यसन, आवडीला व्यसन हा शब्द आहे, की त्यांना अत्यंत तीव्र ओढ असते. हे प्रकृती सिद्धमिदम, हे सगळे जे गुण आहेत महात्म्यांचे ते त्यांच्यात मुळापासूनच असतात. विपदी धैर्य म्हणजे काय, संकट काळात आले तरी ते हलून जात नाहीत. म्हणजे असं म्हणतात की योगांत प्रचलन मेरू, योगांत आला की मेरू पर्वतसुद्धा डळमळतो. कल्पांते सप्तसागर, हा कल्पांत झाला की साती समुद्र आटून जातात. पण साधव हा प्रतिपन्नार्थात न चलंती कदाचन, पण सज्जन माणसं सत्पुरुष मात्र कितीही त्यांच्यावर संकटं आली तरी न चलंती, म्हणजे आपल्या मार्गापासून ते ढळत नाहीत, असे सुजन असतात. म्हणजे महात्मे संकटं आली तरी त्याला धीराने तोंड देतात, ज्याला गीतेने धृती असं म्हटलेलं आहे. धृती म्हणजे टिकून राहण्याची वृत्ती. संकटकाळात अधिकच कणखर होतात ते, अगदी पोलादासारखा त्यांचं मनोनिग्रह असतो. विधातासुद्धा त्यांना विचलित करू शकत नाहीत, कारण ते धैर्याने तोंड देतात, ते डरपोक कधीही नसतात. कारण काय तर सुख दुःख आनंद संकट ही सगळी आपल्या पूर्वजन्मातल्या कर्मांची फळं आहेत हे त्यांना माहीत असतं, त्यामुळे त्यांना ते विचलित होत नाहीत. आगमे स्वागतम करूयात या भावनेने ते तटस्थ राहतात, अविचल राहतात, हेही दिवस जातील. संकट आली रामरायाची इच्छा असं म्हणून ते त्याला तोंड देतात. आणि मग सदैव त्यांचा स्वभाव सारखाच राहतो. या नेहमी सूर्याची उपमा दिली जाते, उदये सविता रक्ता रक्तशास्तमये तथा संपत्तौच विपत्तौच महताम एकरूपता. सूर्य उगवताना त्याचा रंग उत्कर्षाला जातो, तेव्हा त्याचा रंग कसा असतो, लाल असतो. परत मावळतो, अगदी उतरण्याला लागतो तेव्हाही तो लालच दिसतो. तसंच सज्जनांचं असतं, संपत्तौच विपत्तौच महताम एकरूपता, ते सारखेच असतात. असे विपत्काली धैर्य असतं, उदयकाली क्षमा. त्यांचे जर त्यांना जर अगदी समृद्धी प्राप्त झाली तर ते त्याचं चढून जात नाही, कारण त्यांना आपल्या संघर्ष काळाची आठवण असते, ते आपले जुने दिवस विसरत नाहीत, आणि म्हणून ते त्या उत्कर्षांनी चढून जात नाहीत. उलट ते कोणी जे संकटात असेल तर त्याला प्रोत्साहन देतात. मोठमोठे उद्योगपती आपण पाहत असाल, असेच कष्ट करून संघर्षातनं वर आलेले असतात, त्याची जाणीव त्यांना असते, म्हणून ते जे नवीन होतकरू तरुण दिसला तर त्यांना ते स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देतात, आर्थिक मदतसुद्धा करतात, कारण त्यांना त्या संघर्ष काळाची आपल्या आठवण असते. त्यामुळे ते जे उदयकाली क्षमा करणं, दुसऱ्यांना मदत करणं हा त्यांचा स्वभाव असतो. दुसरा कोणी पडला तर ते त्याला सावरायला जातात सज्जन माणसं. म्हणजे असं म्हणतात, गच्छन खलन वापी भवत्ये प्रमादता. जाताना कोणी चुकीने आपला पडला तर काय असतं, तर हसंती दुर्जन हा, दुर्जन त्याला मदत करायला जात नाहीत, हसत बसतात. तत्र समाधती साधवा, सज्जन पुरुष मात्र उठून त्याला सावरायला जातात, आधार देतात. त्याच्या काय वस्तू पडल्या असल्या तर उचलून देतात. म्हणजे रस्त्यावर पडणं जाणं किंवा आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रात कोणाला अपयश आलं तर हे साधू प्रवृत्तीचे लोक स्वतः चांगल्या परिस्थितीत असूनसुद्धा त्याला मदत करायला जातात. नंतर त्याला व्यसनश्रुतौ म्हणजे त्यांना काय विद्येची आवड तर असतेच, अगदी 14 विद्या 64 कला ते जास्तीत जास्त सगळं शिकण्याचा प्रयत्न करत असतात. असे हे सज्जनाचे 6 गुण अगदी प्रसिद्ध आहे आणि म्हणून वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे. आपल्याला सगळ्यांना तो श्लोक पण लहानपणी अभ्यासला असेल, विपत्काळी धैर्य प्रभुपणे सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे, स्वकीर्तीच्या ठाई प्रचुर रतिविद्या व्यसनजे, तयांचे हे स्वाभा विक गुण सहा सत्पुरुषजे. म्हणजे त्याला सभेत समयोचित भाषण करतात, म्हणजे एकदा हातात माईक आला की काहीही बोलत सुटायचं, ही सज्जनांची प्रवृत्ती नाही आहे, ती दुर्जनांची प्रवृत्ती आहे. सज्जन मात्र समयोचित, म्हणजे आपण कशा करता एकत्र आलो आहे, शोकसभेत स्वतःचेच गुण सांगत बसायचं, असं समय प्रसंग सोडून ते कधीही बोलत नाही, असे हे त्यांचे 6 गुण सांगितलेले आहे त्याच्यात. आता पुढच्या ह्याच्यात काय सांगितलं, एक महत्त्वाचा गुण म्हणजे दातृत्व. जो सज्जनांच्या ठिकाणी दातृत्व असतं त्याचं वर्णन करताना भरतुऱ्यांनी म्हटलेलं आहे, प्रदानम प्रच्छन्नम गृहोपगते संभ्रम विदे, प्रियम कृत्वा मौनम सदसी कथनम नाप्य उपकृते, अनुत्सेको लक्ष्म्याम निरभिभव सारा परकथा, सताम केनोद्दिष्टम विषममसीधारा व्रतमिदम. आधीच्याही श्लोकाची शेवटची ओळ हीच होती, सताम केनोद्दिष्टम विषममसीधारा व्रतमिदम. म्हणजे सज्जनांना हे तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं कठीण व्रत कुणी शिकवलं तर ते कुणीही शिकवलं नाही, तो त्यांचा मूळ स्वभावच होता. काय प्रदानम प्रच्छन्नम, ते जे दान देतात ना त्याचा बोभाटा करत नाही, लपवून ठेवतात. प्रच्छन्नम गृहमुपगते संभ्रमविधी, घरी कोणी आला तर त्याचा आदर सत्कार करतात. प्रियम कृत्वा मौनम, कुणाचं हित केलं तर त्याची वाच्यता करत नाहीत, त्याविषयी ते मौन बाळगतात. सदसी कथनम, 4 चौघांच्यात तर ते सांगत नाहीत कुणाला आपण काय मदत केली आहे, ज्या कोणावर उपकार केलेत त्याच्याबद्दल ते 4 चौघांच्यात कधीही उल्लेख करत नाही. अनुत्सेको लक्ष्म्याम, म्हणजे लक्ष्मी धन प्राप्त झालं तरी त्याबद्दल ते उत्सुकतेने सगळ्यांना सांगत नाहीत, म्हणजे त्याचा गर्व करत नाहीत, त्याची प्रौढी मिरवत नाहीत. आणि निरभिभव सारा परकथा, आणि दुसऱ्यांच्या गोष्टी परकथा कुठल्या असतील तर त्या ऐकतात, त्याच्यात निंदान आलं असती नसेल तर त्यात रस घेऊन ऐकतात. म्हणजे दुसऱ्याबद्दल जिथे चांगलं बोललं जात असेल तिथेच ते त्या बोलण्यात भाग घेतात. उगत नसलेल्याच्याबद्दल बोलायचं आणि निंदा नालस्ती करायची हा सज्जनांचा स्वभाव नसतो, ते तसं करतच नाही. ज्याच्यात कुणाचाही उपमर्द होतो आहे, त्याच्याबद्दल वाईट बोललं जात आहे, अशा गोष्टींच्यात ते कधीही पडत नाहीत, ते त्यांच्या रक्तातच नसतं, तो त्यांचा स्वभावच नसतो. ते दान करतात ते प्रच्छन्न असतं, ते कधीही सांगत नाहीत. म्हणजे गीतेत जे सात्विक दान सांगितलेलं आहे ते दान ते करतात. राजस दान म्हणजे प्रयोजन काहीतरी आहे, याच्याकडनं मला पूर्वी हे मिळालं आहे किंवा पुढे या माणसाचा मला असा असा उपयोग होण्यासारखा आहे म्हणून त्याला काहीतरी द्यायचं असं ते करत नाहीत. म्हणजे राजकीय पक्ष जसं मतदारांना कुठल्या कुठल्या तीर्थयात्रांना नेतात आणि काय काय करतात ते सगळं स्वार्थापोटी असतं, तसं हे जे दुसऱ्यांना दान देतात त्याच्यात काहीही स्वार्थ नसतो, ते अगदी गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक दान असतं. ते त्याची वर्तमानपत्रात बातमी करायला जात नाहीत, त्याची दवंडी पिटवत नाहीत, इतकंच म्हणतात की त्यांनी उजव्या हाताने दिलेलं त्यांच्या डाव्या हाताला सुद्धा कळत नाही. तसंच ते घरी आलेल्या शत्रूशी सुद्धा चांगलं वागतात. गृहमुपगते संभ्रम विधी, म्हणजे त्याला आगतस्वागत करतात, त्याला आवश्यक ती मदत करतात, तो शत्रू असला तरीही त्याच्याशी चांगलं वागतात. आणि ते दुसऱ्याचं जे हित करतात ना ते कसं करतात, तर पापां निवारती योजते हिताय, म्हणजे त्याच्यावरचं ते संकट दूर करतात आणि त्याच्या हिताच्या गोष्टी करतात. गुह्यमची गुहती, त्यांनी काही गुपित गोष्टी सांगितल्या त्याच्या आयुष्यातल्या तर त्या स्वतःजवळच ठेवतात, त्या गुपितच ठेवतात आणि फक्त गुणान प्रगटी करवती, फक्त त्याचे जे गुण असतात ते 4 चौघात सांगतात. आपत गतम चंदन जहाती ददाती काले, जो आपत्तीत सापडलेला आहे त्याला असं वाऱ्यावर सोडून देत नाहीत, त्याला आवश्यक ती मदत करतात, असे हे संत असतात. म्हणजे ते कुणालाही दान दिलेलं सांगत नाहीत. तर असं म्हणतात शरद ऋतूमध्ये मेघांचा फक्त आवाजच येतो, गडगडात येतो, पाऊस पडत नाही. आणि वर्षा ऋतूत मात्र काय होतं, आवाज नसतो पण पाऊस पडतो. तसं हे वर्षा ऋतूतल्या मेघाप्रमाणे काम करत असतात. शरदी न वर्षती गर्जती, फक्त गर्जना येत असतात. आणि वर्षासू निस्व निस्वनो म्हणजे आवाज नसतो पण वर्षती. आणि मग या दोघांसारखं नीचे वदती न करुते, नीच माणसं त्या शरदातल्या मेघाप्रमाणे काही करत नाहीत, नुसती बडबड करतात. पण न वदती सुजन सुजना करोती एव, ते फक्त वर्षा ऋतूतल्याप्रमाणे आपल्या दातृत्वाचा वर्षाव करत असतात. म्हणजेच जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, हे जे सांगितलेलं आहे तुकारामांनी संतांचं लक्षण, तेच त्यांच्या ठाई इथे असतं. जे जास्ती अपंगिता नाही त्यासी दरी दुर्दय, ज्याला कोणी रक्षण करता नाही त्याच्या संरक्षणाला हे जातात, असे सुजन असतात. आणि त्याचं वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे, देदान गुप्त उपकार करीन बोले, मानी प्रमोद जरी मान्य घरात आले. घरात घरी कोणी आलं तर त्यांना आनंदच होतो. दानीन गर्व विभवे गुणगे पराचे, खडगास्त्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे. असे अत्यंत अवघड आचरणाला कठीण असं व्रत ते सज्जन नेहमी पाळत असतात. आता पुढच्या श्लोकात भर्तृहरींनी प्रत्येक अवयवाचं त्याचा काय विशेषता असते सज्जनाच्या ते सांगितलेलं आहे. करे श्लाघ्यस त्यागा शिरसी गुरुपाद प्रणयिता, मुखे सत्यावाणी विजयी भुजयोर वीर्यमतुलम, हृदय स्वस्था वृत्ती श्रुतमधिगतैक व्रतफलम, विनाप्यैश्वर्येण प्रकृती महताम मंडनमिदम. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, त्याच्या हाताचं काय वैशिष्ट्य, दागिना कुठचा, प्रत्येक त्याच्या अवयवाचा त्या हातानं दान देणं, मस्तकाने श्रेष्ठांना वंदन करणं, मुखाचं त्याचं भूषण काय तर सत्यवचन, हेच त्याचं मुखाचं विशेष असतं. त्यांच्या बाहूचं काय असतो अलंकार तर अतुल पराक्रम. हृदयाचा अलंकार काय तर गांभीर्य, स्वस्थ वृत्ती, एकदम स्वास्थ्य जे असतं मनशांती, हे त्याच्या हृदयाचं वैशिष्ट्य असतं. आणि कानाचं वैशिष्ट्य काय तर शास्त्राध्ययनांचं श्रवण करणं, हे म्हणजे कानाने हे सगळं ज्याच्याजवळ असतं त्याच्याजवळ आर्थिक ऐश्वर नसलं तरी चालतं, पण तो श्रीमंतच असतो. विनापी ऐश्वर येणं म्हणजे त्याच्याजवळ आपलं लौकिक ऐश्वर काही नसेल, घर गाडी बंगला काही नसेल, पण तो हाताने दान करतो, मस्तकाने श्रेष्ठांना वंदन करतो, मुखाने सत्य भाषण करतो, त्याच्या बाहूत अतुल असा पराक्रम असतो, हृदयात गांभीर्य असतं, आणि ज्याला चांगलं ऐकायला आवडतं ही सगळी भूषणं त्याच्या शरीराची तिथे असतात, म्हणून तो ऐश्वर नसून सुद्धा श्रेष्ठ ठरतो. आपल्याला तो हस्तस्य भूषणम दानम, हस्ताचं भूषण दान हे सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच हे त्या त्या अवयवांचं ते ते वैशिष्ट्य असल्यामुळेच तुकारामांनी काय विनंती केलेली आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, हे सगळे अलंकार धारण करायला तुकोबांनी सुद्धा सांगितलेले आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पा विठोबाचे मुख, देवाचं मुखपणा हेच डोळ्यांचं ऐश्वर आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाव, म्हणजे आपल्या सर्वेंद्रियाकडून तुकारामांनी अशी अपेक्षा केलेली आहे, आणि ते सगळं या सज्जनाच्या ठिकाणी असतं. वामन पंडितांनी भाषांतर करताना म्हटलंय, करी साजे त्याग श्रवण युगली सत श्रवणते, मुखी सत्य स्वेच्छा चरण विलसे शौर्य ही भुजे, स्वशीर्षे थोराला नमन विभवा वाचून पा, भल्याचा की स्वाभाविक शुभ अलंकार विधिया. हे असे सगळे त्याचे अलंकार असतात, त्याच्याकडे काही ऐश्वर असो नसो, बँक बॅलन्स जरी शून्य असला तरी जो माणूस हाताने त्याला जमेल तेवढं दान देतो, श्रेष्ठांच्याबद्दल त्याच्या मनात आदर असतो, तो नेहमी मुखाने सत्यच बोलतो आणि हृदय त्याचं नेहमी स्थिर आणि शांत असतं, तो माणूस नक्कीच सुखी असतो आणि तो माणूस ऐश्वर्यशालीसुद्धा असतो. पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, हे कसे खंबीर असतात सज्जन लोक, संपत्सु महताम चित्तम भवत्युत्पल कोमलम, आपत्सुचं महाशैल शिला संघात कर्कशम. मी दोन वेगवेगळ्या परिस्थिती सांगितले. संकटकाळी त्यांचं चित्त संपत्ती जेव्हा असते, उत्कर्ष काल असतो, जेव्हा त्या सुस्थितीत असतात, मग त्यांना काही चिंता नसते आर्थिक कसली आहे, तेव्हा ते कसे दुसऱ्यांशी वागतात, कमळाप्रमाणे त्यांचं अंतःकरण मऊ असतं, सगळ्यांच्याबद्दल ते सहृदय असतात, असे ते वागतात. आणि त्यांच्यावर जेव्हा विपत्ती येते तेव्हा महाशैल शिला संघात मोठ्या पर्वतावरचे पाषाण जसे असतात कठोर, तसा तो स्वतः कठोर होतो, त्या संकटांशी सामना करतो. म्हणजे सत्पुरुष संपत्ती आली तर ते लोकांना मदत करण्याइतके मृदू अंतःकरणांचे होतात, पण ते विपत्ती आली की त्या स्वतःच अत्यंत म्हणजे पाषाणासारखं कठीण हृदय स्वतःचं करून ते स्वतःच त्या संकटांना सामोरं जात असतात. आता संपत सु इतर लोकांचं काय होतं, सगळे लोक होतात का अगदी कमळाप्रमाणे कोमल? नाही. तर विद्या मिळालं, विद्या धन कुलं पद या चार गोष्टी अशा आहेत की ते गर्व होतो माणसाला. त्यात या चार गोष्टींपैकी एक असली तरी गर्व होतो. विद्या आहे गर्व होतो, धन आहे गर्व होतो, मग चारही गोष्टी एकत्र आल्या तर किती त्याला गर्व होत असेल. पण हे मात्र सज्जन मात्र संपन्न अवस्थेत सुद्धा गर्व करत नाहीत, त्या आनंदाचा संपत्तीचा उन्माद करत नाहीत, तर त्या काळातसुद्धा ते नम्र असतात, सरळ असतात. आणि संकटकाळ मात्र आला तर ते अत्यंत कठोर होतात, धैर्यवान होतात, सर्व काही सहन करायला ते तयार होतात आणि कुठल्याही तऱ्हेचा विषाद न मानता संकटांचा तो सामना करतात. विषाद न मानता म्हणजे काय बाबा माझ्यावर वेळ आली आहे मी काय केलो होतं असं नाही, हे जे आलं आहे ते असेल माझ्या पूर्वकर्मानी आणि मी त्याचा सामना करणार आहे, त्याला ते तोंड देतात. विकारग्रस्त होत नाहीत, हातपाय गाळून बसत नाहीत, म्हणजेच ते स्थितप्रज्ञ असतात. गीतेने जी लक्षणं सांगितलेली आहेत, माऊलींनी जी परत परत सांगितलेली आहेत, सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे, हे ओळ अगदी माऊलींची इथे बरोबर लागू पडते की संपत सुमहताम चित्तम भवत्यत पल कोमलम, असे ते अगदी कोमल झालेले असतात. म्हणजे चांगल्या काळात सगळेच मित्र झालेले असतात, नाही का? चांगल्या काळात सगळेच एकमेकांशी चांगलं वागतात, पण म्हणजे जोवरी पैसा तोवरी पैसा. पण गरिबी आली असताना सुद्धा म्हणजे जो मित्र राहतो, एखाद्या माणसाला गरिबी आली आहे तरी जो मित्र राहतो तो खरा मित्र असतो. नंतर वृद्धिकाल आहे तो संप्राप्ते दुर्जनोपी स्वरूप भवेत, म्हणजे जोवरी पैसा तोवरी पैसा म्हणतात तसं ज्याची संपत्ती संपत्तीची स्थिती चांगली त्याच्यामुळे दुर्जन पण त्याचे म्हणजे त्याच्या मदतीला धावतात, कारण त्याच्याकडनं काहीतरी फायदा होण्याची शक्यता असते. पण हे सज्जन मात्र कुठलीही परिस्थिती आली तरी अविचल राहतात. म्हणजे कुठलीही परिस्थिती म्हणजे त्यांच्यावर इतकी वेळ आली, क्वचित भूमौशय्या क्वचित अपिज पर्यंक शय्यनं, कधी निजायला पलंग मिळेल कधी जमिनीवर झोपावं लागेल, क्वचित शाकाहारी क्वचित अपिज शाल्योदनरुची, कधी नुसत्या भाज्या खाऊन राहायला लागेल कधी पंचपक्वान्न मिळतील, क्वचित कंथाधारी कधी कांबळं पांघरून झोपावं लागेल, क्वचित असं तर दिव्यांबरधरो कधी उंची वस्त्र मिळतील, मनस्वी कार्यार्थी न गणयती दुःखम न च सुखम. मग हे जे सज्जन असतात ते कुठल्याही परिस्थितीत चांगल्या परिस्थितीत सुखाने हुरळून जात नाही, वाईट अवस्था आली तरी दुःखाने खचून जात नाही. म्हणजे याला नेहमी असं उदाहरण देतं की चेंडू खाली टाकला म्हणजे विपन्न अवस्थेत गेला तरी काय होतं, चेंडू जोरात खाली पडल्या तो परत वर उचळी मारतो, परत आपली पूर्वस्थिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. तसे सज्जन असतात, उलट मातीचा गोळा खाली टाकला की येतो का वर, तो खालीच चिपटून बसतो, तशी सर्वसामान्य माणसं असतात. असे हे संपत सो महताम चित्तम दोन्ही परिस्थितीत त्यांचं चित्त समानच राहतं, उलट संकटकाळात ते संकटांचा अधिक धैर्याने त्याचा मुकाबला करत असतात. वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे, संपत्काळी मार्दवे सज्जनांचे होते चित्ते जाती पंकेर वाचे, आपत्काळी शैलही आदळो का धाके नाजो गाजवी धैर्य डंका. म्हणजे असं म्हणतात सज्जनांचं हृदय अगदी त्या कमळाच्या पाकळ्यांसारखं असतं, लोण्यासारखं असतं, लोण्याची उपमा दिली जाते की अगदी नवनीतासारखं असतं. पण एका कवीने त्याच्याही पुढे जाऊन नवनीतापेक्षाही ते किती चांगलं असतं ते सांगताना म्हटलं आहे की सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयस तदलिकम. सज्जनांचं हृदय लोण्यासारखं असतं असं जे कवीने म्हटलेलं आहे ना ते खोटं आहे. का हो, अन्नदेह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. म्हणजे हे सज्जन लवणेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत का? तर अन्नदेह परितापात दुसऱ्या कुणाला त्रास झाला तरी सज्जन विरघळतात. लोणी विरघळतं का? दुसऱ्या कश कुठलं भांडं ठेवलं गॅसवर आणि हे आपलं फ्रीजमध्ये लोणी आहे तर ते विरघळतं का? ते स्वतः जेव्हा लोणी आगीवर ठेवलं जातं तरच ते विरघळतं. पण सज्जन मात्र त्यांना स्वतःला आच नाही लागली, दुसऱ्या कोणाला आत लागली तरी विरघळतात. म्हणून त्यांनी त्यांना सज्जनाला लोण्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं चित्तम भवती उत्पल कोमलम जे म्हटलेलं आहे ना, तसे ते आहेत. आता सज्जन, दुर्जन किंवा मध्यम यांच्या संगतीचा कसा वेगवेगळा परिणाम होतो ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. म्हणजे स्थान महात्म्य कसं असतं तिन्हीचं, तर संतप्ताय संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते स्वात्यां सागरशुक्ति मध्यपतितं सन्मौक्तिकं जायते प्रायेणाधम मध्य उत्तमगुणा संवासतो जायते. म्हणजे पाणी सगळीकडे तेच आहे पडणारं, तीन वेगवेगळ्या ठिकाणी ते पडलं आहे. एक कुठे पडलं, तापलेल्या लोखंडावर पाणी पडलं तर काय होतं, त्याचं नाव निशाणसुद्धा राहत नाही. पण तेच कमलपत्रावर पडलं तर ते अगदी मोत्याचा आकार धारण करून तसं चमकतं. पण ते जर स्वाती नक्षत्रात समुद्राच्या शिंपल्यात पडलं तर त्याचा मोतीच होऊन जातो. कारण हे काय, हे तीन उत्तम मध्यम आणि कनिष्ठ हे गुण त्या त्या संगतीने त्याला लागतात. म्हणजे सज्जन यातले कोण, तर ते स्वाती नक्षत्रावर जे पाणी त्या शिंपल्यात पडतं ते म्हणजे सज्जनांच्या सहवासात आलेले लोक, की त्यांचे मोतीच होऊन जातात असं त्यांनी म्हटलेलं. आपल्याला माहिती आहे तापलेल्या तव्यावर आपण तवा ठेवला आणि भाकरी टाकायला उशीर झाली आणि चुकून त्याच्यावर पाणी पडलं की चोर आवाज येऊन सगळ्या पाण्याची एका क्षणात वाफ होऊन जाते. त्याचं पाणी नावसुद्धा त्याच्यात पाणी होतं की नाही कळत नाही. आणि तेच पाणी जर पानावर पडलं, कमळींच्याच असं नाही, आळूच्या पानावरसुद्धा पाणी पडलं तर इतकं छान दिसतं, लगेच ते खाली जातं पडून. पण कुठल्याही पानावर पडलेलं पाणी कमळ मोत्याप्रमाणे चमकतं. पण ते जर समुद्रातल्या खरोखरच त्या स्वाती नक्षत्रावर आणि असं तर कवी कल्पना असेल, स्वाती नक्षत्रावर ते समुद्राच्या शिंपल्यात पडलं तर ते मोती बनतं असे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ हे संगतीने मिळतात. म्हणजे यातलीच उत्तम संगत म्हणजे स्वाती नक्षत्रावर समुद्रातल्या शिंपल्यात पडणं म्हणजे सज्जनांच्या सहवासात येणं असं असतं. आणि पंडितांनी भाषांतर केलं आहे, जे स्वातीस्तव असते शुक्ती पुटकी मोती घडे ने टके जाणा उत्तम मध्यम दशा संसर्ग योगे टिके तोयाचे परी नावहीन उरते संतप्त लोहावरी ते भासे नलिनी दलावरी पा तन मौक्तिकाचे परी. मोत्यासारखं दिसतं, मोती होत नाही, पण ते स्वातीस्तव अस्ति शुक्ती पुटकी मोती घडे ने टके जाणा उत्तम मध्य साधन दशा संसर्ग योगे टिके. असं म्हणून तुम्ही चांगल्या नेहमी सज्जनांच्या सहवासात राहा असं त्यांना म्हणायचं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भर्तृहरींनी नाते संबंधातली सुजनता कशी असते ते सांगितलेले आहे. यत् प्रीणयेत् सुचरितैः पितरं सपुत्रः यद् भर्तृरेव हितमिच्छति तत् कलत्रं तन्मित्रमापदि सुखे च समक्रियण्या एतत्त्रयं भव जगति पुण्यकृतो लभन्ते. काय, यप्रेणयेत सुचरतैः पितरं सपुत्रः, म्हणजे जो आपल्या सदाचरणाने आईवडिलांना सुख देतो तोच खरा पुत्र. यद् भर्तृरेव हितमिच्छति तत् कलत्रं, जी आपल्या पतीचं नेहमी हितच करू इच्छिते तीच खरी भार्या. आणि तन्मित्र मापदी सुखेचे समक्रियंच, आणि जो श्रीमंतीत आणि गरिबीत सारखंच आपल्याशी वर्तन ठेवतो तोच खरा मित्र. आणि हे असं खरा पुत्र, खरी चांगली भार्या आणि चांगला मित्र या तिन्ही गोष्टी पुण्यवंतांनाच प्राप्त होतात, इतरांना नाही. ज्यांचं पुण्यकृत असतं त्यांना हे मिळतात, कारण हे तिघही सज्जन असतात. आपल्या वडिलांशी आईवडिलांशी चांगलं वागणारा मुलगा, नवऱ्याचा हित बघणारी स्त्री आणि खरा मित्र. म्हणजे आता आपल्याला पुत्राबद्दल असं, पुत्र हा शब्द तरी कसा आहे, तर पुन नाम नरकात त्रायते इथे पुत्र, म्हणजे पुन नावाच्या नरकापासून जो रक्षण करतो तो पुत्र, असं पुत्राची व्याख्या आहे. पण जो आता आताचे पुत्र जे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, आजारपणात त्यांची देखरेख करत नाहीत, त्यांच्या पैशावर डोळा ठेवतात, त्यांना काय सुपुत्र म्हणायचं का, तर असा पुत्र लाभणं हे दुर्दैवच असतं. पण ज्यांना असे पुत्र मिळतात ते जे श्रावण बाळासारखे आहेत, जे आईवडिलांची काळजी घेतात, प्रभू रामचंद्रांसारखे आहेत की आईवडिलांनी दिलेला शब्द खरा करण्याकरता वनवास स्वीकारतात, असा पुत्र लाभणे हे एक पूर्वसुकृत असला तरच असा पुत्र लाभतो. दुसरं, भार्या कशी पाहिजे, पतिव्रता पाहिजे, म्हणजे सुख दुःखात सर्व काळात साथ देणारी पाहिजे, नाती चरामी ही जी शपथ घेतलेली असते ती पूर्ण करणारी पाहिजे. आणि नवऱ्याचं चुकत असेल तर त्याला सांगणं, ते समजावून सांगणं हे तिचं कर्तव्य असतं. आपल्याला माहिती आहे मंदोदरी ती खरोखरच भर्तृहितमिच्छती अशी होती. तिने रावणाला वेळोवेळी उपदेश केलेला आहे की तू जे वागतोस ते चुकीचं आहे. रावणाने ते ऐकलं नाही तो भाग वेगळा, पण मंदोदरीने आपलं जे कर्तव्य होतं तिचं, म्हणून तिचं आपण पंचर स्त्री यांच्यात नाव घेतो मंदोदरीचं नाव, कारण तिने रावणाला अतिशय चांगला उपदेश प्रत्येक वेळी केलेला आहे, पण त्याने तो ऐकला नाही, पण तिने तिचं कर्तव्य पार पाडलं आहे. कारण तिला आपल्या पतीचं हितम इच्छती तत्कलत्रम असं होतं. आणि जो मित्र म्हणजे आपल्याला माहिती आहे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, जो जरुरीच्या वेळी उपयोगी पडतो, म्हणजे फक्त श्रीमंती असली कीच दावत येतो असं नाही. असे जे सगळे हे तीन गोष्टी आहेत हे पूर्वसुकृत असेल तरच प्राप्त होतात. आणि कारण या सगळ्या गोष्टी नातेवाईकांच्यातलं सुजनता दाखवणाऱ्या आहेत. आणि वामन पंडितांनी म्हटलं आहे जो तोषवी स्वजनकास सुपुत्र तोच, जे दे पतीस सुख फार कलत्र तेच, जो एक रूप सुख दुःखपणे गडीतो, गडी म्हणजे मित्र, हा लाभ पूर्व सुकृते विण काय होतो. हे पूर्व सुकृताशिवाय मिळतं का? नाही. याचं उत्तर ते पूर्व सुकृतच असतं. आता पुढच्या श्लोकात त्याने परत सज्जनांचे गुण सांगितलेले. नम्रत्वेन उन्मनंत परगुणकथनेही स्यान गुणाख्यापयंता, स्वार्थान संपादयतो वितत बहुराद्य आरंभयत्न परार्थे, शांत्ये वाक्षेप रुक्षक्षर मुखर मुखान दुर्मुखान दूषयंत, संत साश्चर्यचर्या जगती बहुमता कस्य नाभ्यर्चनीया. इथे जे त्यांनी लोक सांगितलेत ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत. नम्रत्वेन उन्नमंत म्हणजे ते नम्रत्व असतं त्यांच्या ठिकाणी, पण त्यामुळेच त्यांना मोठेपणा प्राप्त झालेला असतो. जितकं तुम्ही नम्र व्हाल तितकं तुमचं व्यक्तिमत्व अधिक संपन्न झालेलं असतं, अशी संपन्नता त्याला लाभलेली असते. जे परगुण कथे नाही ते दुसऱ्यांचं गुण वाखाणतात, पण त्यातून त्यांचेच गुण प्रगट होतात. म्हणजे दुसऱ्यांचे गुणी गुणम वेत्ते. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या गुणाबद्दल बोलता तेव्हा ते गुण जाणण्याची क्षमता तुमच्या ठाई आहे, हा तुमचा गुण प्रगट होत असतो. किंवा तुमचा मनातला स्वार्थ असतो तो काही अगदी सोडून द्या असं भरतवारे म्हणत नाही आहे, पण दुसऱ्यासाठी काम करताना आधी दुसऱ्याचं काम करून मग आपला स्वार्थ झाला तर बघणं, ही सुजनता असते. आणि जे निंदा करतात जे लोक, त्यांचं जे बोलणं असतं त्याच्याकडेही सज्जन माणसं लक्षच देत नाहीत, त्यांना ते क्षमा करून टाकतात. ते क्षमा करून टाकणं हे असं विलक्षण असं आहे त्यांचं व्यक्तिमत्व, आश्चर्यकारक म्हटलेलं आहे या सज्जनाच्या या गुणाला, की निंदा करणाऱ्याला सुद्धा क्षमा करून टाकायची. संत साश्चर्यचर्या अगदी आश्चर्यकारक विलक्षण अशी ही गोष्ट सुजनांच्या ठिकाणी असते. म्हणजे नम्रत्वाने त्यांना मोठेपणा मिळतो. नम्रपणेच सभेत मोहोन्नतते गुण वर्णून या अपराचे, दुसऱ्याचे गुण वर्णन केलेत तर ती तुमची गुणग्राहकता दिसते. सांगितल्या विण दावती कौशल प्रति सर्वजणां प्रतिजेस गुणांचे, स्वार्थ परार्थही साधती. ते स्वार्थ साधतात पण त्याच्याबरोबर ते परार्थालाही महत्त्व देतात. जिंकते शांतीबळे मुखरत्व खळाचे, ते त्या दुष्ट माणसाला सुद्धा जिंकून टाकतात त्याला क्षमा केली की. सज्जन महान अद्भुत भाजन यापरी सेवन कोण करीन तयांचे, असे अगदी दुर्मिळ असे असतात. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याने आपली निंदा केली तरी ती मनावर न घेता त्याच्याशी पूर्ववत सौजन्यांनीच वागणे. म्हणजे तुकारामांचा एक अभंग आहे, क्षमा क्षत्र जया नराशिये हाती दुष्ट तया प्रति काय करे, तृण नाही तेथे पडिला दावाग्ने, कायतो बैसोनी आपसया, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप. ज्या माणसाच्या जवळ समाय क्षत्र आहे त्याला दुष्टसुद्धा काही करू शकत नाही. आणि त्याला उदाहरण दिलं आहे, जिथे गवतच खाली नाही आहे तिथे जर अग्नी पडला तर त्याचं काही होईल का? तिथे आग लागेल का? नाही लागणार, कारण खाली काही नाहीच आहे. अग्नी तसे सज्जन असतात, त्यांच्यावर जरी निंदारूपी अग्नी पडला तरी ते खाली काही नसतंच, ते गवत नसतं, म्हणजे त्यांच्या मनात कुठचेही विकार नसतात. त्यामुळे ते त्यांना क्षमा करून टाकतात आणि त्या क्षमेमुळेच ते त्यांना जे त्रास देणारे असतात ना ते लागतात. म्हणजे आपल्याला कोणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा हे तत्वज्ञान फारसं आपल्याला पटत नाही, ते नेबळटपणा वाटतो. पण तरी या क्षमेला मात्र सगळ्यांनी एक अतिशय शस्त्र असं म्हटलेलं आहे. जे सज्जन दुष्ट माणसं अधिक जरी दुष्ट होत असली त्याच्यामुळे तरी त्यांच्या मनात कुठेतरी खात असतं की आपण हा सज्जनाला त्रास दिलेला आहे, आपण या सज्जनाची निंदा केलेली आहे. असा हा सज्जनाची महती इथे सांगताना त्यांनी म्हटलं आहे, संत महाद्भुत भाजन असे महाअद्भुत असे ते संच असतात आणि म्हणूनच ते अत्यंत दुर्मिळ असे असतात. संत सज्जन पावलोपावली भेटत नाही म्हणून ते शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे असं साधवा नाही सर्वत्र, सगळीकडे साधू पुरुष कधीही भेटत नाही. आणि आपल्याला माहिती आहे तुकारामांनी संत आणि सज्जन हे दोन्ही शब्द समानार्थीच वापरलेले आहेत. कारण संत म्हणजे काय तर सत, परमात्म तत्वावर विश्वास ठेवणारा. जो माणूस परमात्म तत्वावर विश्वास ठेवतो तोच सगळ्यांच्यात परमेश्वर बघू शकतो आणि तोच सगळ्यांशी चांगलं वागू शकतो. त्यामुळे तुकारामांनी सत आणि सत असे जन सज्जन, सज्जनमध्ये सत अधिक जन असंच आहे, म्हणजे त्या सतवर विश्वास ठेवणारे जन चांगले असे जन हे दोन्ही शब्द तुकारामांनी समानार्थीच वापरून त्यांचंही वर्णन त्यांनी असंच केलेलं आहे. मऊ मेणाहून या आम्ही विष्णुदाचं कठीण वज्राचं आयचे भेदू, म्हणजे संकट आल्यावर ते कमळासारखे मऊ होतात असं आहे ना, त्याला त्यांनी म्हटलं आहे मऊ मेणाहून आम्ही विष्णुदाचं कठीण वज्राचं भेदू व्हायचे. मेले जिता असो निजोनिया जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ. मेले जिता असो म्हणजे काय, आम्ही आत्मबुद्धीच्या दृष्टीने आम्ही झोपलेलो असतो तरी आम्ही आत्मबुद्धी आमची जागी असते. निजोनिया जागे आम्ही शरीरदृष्ट्या झोपलेलो असलो तरी आत्मबुद्धीनी आम्ही जागे असतो. आणि मायाबाप भले तरी देऊ काचेची लंगोटी, म्हणजे आम्ही जर कोणावर खरंच प्रसन्न झालो तर काही हातचा न राखता सज्जन मदत करत असतात. आणि मायाबापाहून बहु मायावंत, म्हणजे आम्ही मायाबापापेक्षा सुद्धा ते सज्जन जास्त मायाळू असतात असं तुकारामांनी त्यांचं वर्णन केलं. आपल्याला माहिती आहे समर्थांनी उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत, तसं सद्विद्या निरूपण केलेलं आहे आणि महंतांची लक्षणं केली. हे जर तिन्हीचा अभ्यास केला तर त्या तिन्ही ठिकाणी त्यांनी सत्पुरुषांचंच वर्णन केलेलं आहे, सज्जन लोकांचंच वर्णन केलेलं आहे. जे भर्तृहरींनी केलं आहे तेच त्यांनी, म्हणजे उत्तम लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. काय काय ती सज्जनांचीच सगळी सांगितलेली आहेत. काय विचार आहे विणं बोलो नाही आहे, विवंचन आहे विणं चालो नाही आहे, मर्यादे विणं हालो नाही आहे. मर्यादा म्हणजे नीतीधर्म, नीतीधर्म सोडून वागू नाही आहे. जनी अर्जव तोडू नाही आहे, पापद्रव्य जोडू नाही आहे, पुण्यमार्ग सोडू नाही आहे, काही एक निंदाद्वेष करू नाही आहे, असत्संग धरू नाही आहे. भर्तृहरींनी तेच सारखं सांगितलं की खळाच्या सहवासात राहू नका, द्रव्य हारा हरू नाही आहे, बलात्कारे वक्ता यास खेदू नाही आहे, ऐकेतेसी फोडू नाही आहे, विद्याभ्यास सोडू नाही आहे. यांनी विद्याव्यसन जे म्हटलं आहे की विद्या सोडू नये म्हणजे काय, त्याचं व्यसनच लागलेलं असलं पाहिजे. अतिक्रोध करू नये, जीवलगास खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवणीचा. हे सज्जनांना माहीत असतं चांगलं, कोणी त्यांना उपदेश करायला आलं तर ते ग्रहण करतात, त्याचा त्यांना राग येत नाही. व्यापक वीण सांडू नये म्हणजे मनाचा मोठेपणा कधीही सोडू नये. आपुले ओझेच घालू नये कोणा एकावरी, म्हणजे ते दुसऱ्यांची मदत मागायला जात नाहीत, आपल्या मित्राकडे ते सहाय्य मागत नाहीत संकटकाळी, कारण आपलं ओझं त्याच्यावर घालायचं नाही. हे लक्षण उत्तम पुरुषाचं त्यांना माहीत असतं. आणि या सगळ्यासाठी महत्त्वाचा गुण काय सांगितलेला आहे, सत्वगुण सोडू नये, सत्वगुण सोडू नये, वैर्याचं दंडू नये, शरण आली आहे. वैर्याला दंडू नये म्हणजे काय, ज्यांनी त्याला क्षमा करावी म्हटलेलं आहे. भर्तृहरींनी काय म्हटलं आहे, शरण आलेल्याला वाईट बोलणाऱ्याला सुद्धा हा सज्जन क्षमाच करत असतो. किंवा सद्विद्या निरूपण करताना समर्थांनी काय त्याचं वर्णन केलं आहे, त्या सज्जनाचंच वर्णन आहे सगळं. भाविक सात्विक प्रेमळ शांती दया क्षमाशीळ लीन तत्पर केवळ अमृतवचनी परम सबळ आणि धीर. संकटाळी असता तो कसा होतो, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार, परम ज्ञाता आणि भक्त, कारण त्यांनी विद्याव्रत कायमचंच घेतलेलं असतं, असा तो वक्ता आणि नैराश्यता, त्याला कधीही कोणाकडनं काही नको असतं, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्वांची. हा नम्रता हाही गुण आत्ता भरतुरांनी सांगितलेला आहे. साधू पवित्र पुण्यशीळ अंतरशरद धर्मात्मा कृपाळ सामर्थ्य बिण वैत्रधारी पुरुषार्थे जगमित्र असा तो जगाचा मित्र होऊन राहिलेला आहे. आयसी हे सद्विद्या बरवी सर्वसा पाशी असावी, म्हणजे सद्विद्येचं निरूपण करताना हे सगळे गुण सगळ्यांच्या जवळ असावं, म्हणजे सर्वांनी हे सुजनतेचं व्रत घ्यावं असं समर्थांनी या उत्तम लक्षणं सद्विद्या निरूपण याच्यात सांगितलेलं आहे. मन त्यांची लक्षणं सांगताना सुद्धा त्यांनी परत काही सज्जनांचीच लक्षणं सांगितली आहेत. सर्वांचे राखो जाणे समाधान, सर्वांचे समाधान होईल अशा तऱ्हेने वागावं. जयास येतनची आवडे नाना प्रसंगी पवाडे धीरपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. जो प्रसंग आला तर धीटपणाने सामोरा जातो, दडून बसत नाही. साकडीमध्ये वरतो जाणे उपाधीमध्ये मिळवो जाणे सर्वांशी मिळून मिसळून मागतो आणि अलिप्तपणे राखो जाणे आपण असे. आणि असं होऊन सुद्धा तो अलिप्त असतो, कोणाच्यात तो गुंतून राहत नाही. असं आहे जे सज्जनाचे सगळं वर्णन भरतुरीने जे केलं आहे तेच आपल्याला समर्थांनी पण अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. कारण शेवटी साधू दिसती वेगळं आले परी ते सहस्वरूपी मिळाले, एकाच भाषेत सगळे बोलत असतात. आणि हे सज्जनाबद्दल इतकी सज्जनांची हे का तर परमार्थ मार्गावर वाटचाल करताना संत सज्जनांचा सहवास आवश्यक असतो. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे मना सज्जना सज्जनी वसते की जे, तू मना तू सज्जनांच्या जवळ राहा, कारण परमार्थ मार्गावर वाटचाल करताना हा सज्जनांचा सहवास आवश्यक असतो. कारण सज्जनांच्या सहवासातच नित्यानित्य विवेक वैराग्य शमदमादेशात संपत्ती आणि मुमुक्षता हे जे साधनं चतुष्टय मानलं जातं ते भक्ताला कळतं, त्याच्या मनाला समजतं आणि ते मनाने स्वीकारणं त्याला सोपं जातं संतांच्या सहवासात. कारण संत कसे असतात, आपणा सारिके करीती तत्काळ, त्यांच्या सहवासात येणाऱ्याला ते त्यांच्यासारखं करून टाकतात, त्याच्यासाठी सहवास आवश्यक असतो. आणि म्हणून हे जे असतं म्हणजे परमार्थ मार्ग कशाने मार्गक्रमण करता येईल तर समर्थांनी म्हटलेलं आहे नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे तान माने नवे योग यागे नवे भोग त्याने समाधान ते सज्जनाचे नियोगे. म्हणजे आपल्याला मनाला समाधान कशाने मिळतं, पिंडज्ञान झालं म्हणजे सगळे ॲनॉटॉमी कळले शरीरशास्त्र सगळं कळलं तरी समाधान मिळत नाही. सगळं तत्वज्ञान कळलं द्वैत अद्वैत द्वैताद्वैत सगळं कळलं तरीच होत नाही. तान माने संगीतातलं सगळं कळलं लय स्वर सात स्वर तरी समाधान काही नवे तान माने त्यानेही मनाचं समाधान होत नाही. नवे योग यागे नवे भोग त्यागे निरनिळ्या प्रकारची योगासनं केली अगदी निष्णात झाला प्राणायाम जमला सगळं जमलं तरी त्यांनी मनाचं समाधान होतच नाही. भोग त्यागे भोग भोगून झाले आयुष्यभर आयुष्याच्या उतरणीला त्यांचा त्याग करून झाला तरी त्याच्यानेही मनाचं समाधान होत नाही तर ते कशाने होते. समाधान ते सज्जनाचे नियोगे, फक्त सज्जनांच्या सहवासात मनाला सामर्थ्य मिळतं कशाचं तर ते परमार्थ मार्गावर वाटचाल करण्याचं. म्हणून इथे भर्तृहरीने या सज्जन लक्षणं अशी ही विस्ताराने सांगितलेली आहेत. आणि पुढच्या त्याच्या पुढच्या भागात त्याने सज्जनांचा जो एक विशेष म्हणजे परोपकार तो सज्जनांचा अगदी एक महत्त्वाचा विशेष असतो त्या परोपकाराबद्दलचं पुढच्या पद्धतीत त्यांनी आपले विचार पुढच्या भागात मांडलेले. नमस्कार.